Book 2
93
Подчиненные предложения с ли.
Дуям потвакья тар.
Дуям потвакья тар.
Я не знаю, любит ли он меня.
То माझ्यावर प्रेम करतो का ते मला माहित नाही.
तो माझ्यावर प्रेम करतो का ते मला माहित नाही.
Я не знаю, вернётся ли он.
तो परत येणार असेल तर मला माहित नाही.
तो परत येणार असेल तर मला माहित नाही.
Я не знаю, позвонит ли он мне.
तो मला फोन करणार असेल तर मला माहित नाही.
तो मला फोन करणार असेल तर मला माहित नाही.
Любит ли он меня?
माझ्यावर त्याचे प्रेम असेल का बरं?
माझ्यावर त्याचं प्रेम असेल का बरं?
Вернётся ли он?
तो परत येईल का बरं?
तो परत येईल का बरं?
Позвонит ли он мне?
तो मला फोन करेल का बरं?
तो मला फोन करेल का बरं?
Я себя спрашиваю, думает ли он обо мне?
त्याला माझी आठवण येत असेल का? याबद्दल मी साशंक आहे.
त्याला माझी आठवण येत असेल का? याबद्दल मी साशंक आहे.
Я себя спрашиваю, есть ли у него другая?
त्याची दुसरी कोणी मैत्रीण असेल का? अशी मला शंका येते.
त्याची दुसरी कोणी मैत्रीण असेल का? अशी मला शंका येते.
Я себя спрашиваю, лжёт ли он мне?
तो खोटं बोलत असेल का? असा मनात प्रश्न येतो.
तो खोटे बोलत असेल का? असा मनात प्रश्न येतो.
Думает ли он обо мне?
त्याला माझी आठवण येत असेल का बरं?
त्याला माझी आठवण येत असेल का बरं?
Есть ли у него другая?
त्याची आणखी कोणी मैत्रीण असेल का बरं?
त्याची आणखी कोणी मैत्रीण असेल का बरं?
Говорит ли он правду?
तो खोटं तर बोलत नसावा?
तो खोटे तर बोलत नसावा?
Я сомневаюсь, нравлюсь ли я ему действительно.
मी त्याला खरोखरच आवडत असेन का? याची मला शंका आहे.
मी त्याला खरोखरच आवडत असेन का? याची मला शंका आहे.
Я сомневаюсь, напишет ли он мне.
तो मला लिहिल का? याची मला शंका आहे.
तो मला लिहिल का? याची मला शंका आहे.
Я сомневаюсь, женится ли он на мне.
तो माझ्याशी लग्न करेल का? याची मला शंका आहे.
तो माझ्याशी लग्न करेल का? याची मला शंका आहे.
Нравлюсь ли я ему действительно?
मी त्याला खरोखरच आवडते का?
मी त्याला खरोखरच आवडते का?
Напишет ли он мне?
तो मला लिहिल का?
तो मला लिहिल का?
Женится ли он на мне?
तो माझ्याशी लग्न करेल का?
तो माझ्याशी लग्न करेल का?